नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेबांचं जनतेशी अनोखं नातं होतं. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं निडरपणे व्यक्त करत असत, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमांवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात आरोग्य आपल्या दारी, गडकोट स्वच्छता मोहीम, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान यासारखे उपक्रम राबवले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन वैयक्तिक पुरस्कारासाठी यंदा लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमध्ये वायनाड इथं 2024 झालेल्या भूस्खलनात शेळके यांनी अभियांत्रिकी कौशल्याच्या सहाय्यानं बचाव कार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. मूळच्या अहिल्यानगरच्या सीता शेळके भारतीय सैन्याच्या मद्रास अभियांत्रिकी आस्थापनेत कार्यरत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 770 अंकांनी घसरून 81,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 241 अंकांनी घसरून 25,049 अंकांवर बंद झाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूर इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.